कीटाणू आपल्या केवळ दातांवर असतात असं नाही, तर ते अन्य ठिकाणीही असतात, जसं की हिरड्यांवर, टाळूवर आणि अगदी दातांच्या मध्येही असतात. म्हणूनच आपल्या संपूर्ण तोंडाची काळजी घेण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे डेंटिस्टच्या सल्ल्याने टूथपेस्ट वापरायला हवी. दात घासण्यासाठी माउथ वॉश, कीटाणू मारण्यासाठी आणि तोंडातील इतर भागांच्या स्वच्छतेसाठी आणि फ्लॉस, दातांच्या फटीतील स्वच्छतेसाठी. या गोष्टी लक्षात ठेवून पेप्सोडेंटने डेंटिस्टच्या सल्ल्याने विकसित केली आहे सगळ्यात ऍडव्हान्स टूथपेस्ट. पेप्सोडेंट, एक्सपर्ट प्रोटेक्शन.